जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटले जातं, याचा अर्थ काय? तर जे एका वस्तूमध्ये आहे ते साऱ्या विश्वात सामावलेले, आणि अशा विश्वात सदैव संचार सुरू असतो तो परमेश्वराचा. या देवाची रूपसुद्धा अनंत, भक्तांना तारण्याकरताच तर हा परमेश्वर विविध रूपात प्रकट होत असतो, आणि त्यातलंच एक रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ. करुणाकर, जगपालक, युगपुरुष, नेमकी कोणत्या शब्दात साथ घालावी या स्वामींना? खरोखरच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा जप करायला लागताच भक्ताचं मन एका वेगळ्या विश्वात तल्लीन होऊ लागतं. स्वामी भेटीच्या सच्चिदानंदाची त्याला जाणीव होऊ लागते.
जगपालक तू